नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. पीएम धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादन आत्मनिर्भरता मोहिमेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेम चेंजर ठरेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं हंबरडा मोर्चा. अमरावतीच्या महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचा जीवन गौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ दिलीप यार्दी यांना जाहीर. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 518 धावांवर घोषित. आता सविस्तर बातम्या. पीएम धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल प्रारंभ झाला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत तूर, उडीद, मसूर या कडधान्यांचं उत्पादन वाढवलं जाईल. या योजनेत पशुधनावरही विशेष लक्ष दिलं जाणार असल्याची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले,
पीएम धनधान्य कृषि योजना में हमारे पशुधन पर भी विशेष फोकस किया जा रहा है. आप जानते हैं फूट एंड माउथ डिसीज यानी खुरपका मुंहपका जैसी बीमारियों से पशुओं को बचाने के लिए 125 करोड़ से अधिक टीके मुफ्त लगाए गए हैं. इससे पशु भी स्वस्थ हुए हैं और किसानों की चिंता भी कम हुई है.
गेल्या 11 वर्षात कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला. या काळात अन्नधान्य उत्पादन 900 लाख मेट्रिक टन वाढलं, फळभाज्या उत्पादन 640 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त वाढलं, 6 मोठ्या खत उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या, मत्स्योत्पादन, मध उत्पादन दुप्पट झालं, कृषी मालाची निर्यात दुप्पट झाली असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी बोलताना पंतप्रधानांच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं. या योजनेच्या शुभारंभाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते. केंद्र तसंच राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकरी सक्षम व्हावा या दृष्टीनं काम करत असल्याचं भरणे यांनी सांगितलं. या योजनेत देशातल्या 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेडसह 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांसह राज्यात सर्वत्र या कार्यक्रमांचं प्रसारण करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देणारा हा वृत्तांत.
नांदेड जिल्ह्यातले शेतकरी भगवान इंगोले यांना या कार्यक्रमासाठी दिल्लीत आमंत्रित करण्यात आलं होतं. इंगोले हे आपल्या शेती उत्पादनांसह या कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी भेट घेऊन आपल्या उत्पादनांची माहिती घेतल्याचं इंगोले यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून मला निमंत्रण मिळालं. ती माझ्यासाठी खूप आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. आमच्या भागातील डाळी, हळद, गुळ पावडर हे घेऊन आम्ही दिल्लीला आलो. पंतप्रधानांनी प्रत्येक प्लॉटच्या शेतकऱ्यांना व्यक्तिगत बोलून त्यांच्याकडून त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट बद्दल माहिती विचारली.
नांदेडचे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर संदीप जायभाई यांच्यासह अनेक तज्ज्ञांशी काल केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान तसंच राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी चर्चा केली. सेंद्रिय शेती करणाऱ्यांना अनुदान देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचं या चर्चेतून समजलं असं डॉक्टर जायभाई यांनी सांगितलं. ते म्हणाले,
मंत्री साहेब म्हटलं की आमचा विचार आहे की सबसिडी जर आपण नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली तर निश्चित शेतकरी याच्याकडे जास्तीत जास्त वळतील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आता सध्या भविष्यामध्ये ऑर्गॅनिक शेती आणि नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे आणि करावाच लागणार आहे. हे संभाषण आमचं दोन्ही मंत्र्यांसोबत झालेलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं कृषी विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचं थेट प्रसारण करण्यात आलं. उपस्थित तज्ज्ञांनी या कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलं. बीड इथं जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम दाखवण्यात आला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते यावेळी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचं वितरण करण्यात आलं. परभणी इथं कृषी विज्ञान केंद्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे हा कार्यक्रम दाखवण्यात आला. जिल्ह्यातले शेतकरी, महिला शेतकरी, कृषी उद्योजक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांपैकी सरिता जाधव आणि पंढरीनाथ इक्कर यांनी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं.
मोदीजींनी ज्या योजना सांगितल्या त्या खूप आम्हाला आवडल्या आणि खूप आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून आपण शेतकरी काय करत आहे की जे डाळी आहेत ते आपल्याला खाण्यापुरतेच फिरत आहे. या योजनेच्या माध्यमातून या जे पीक आहे ते जास्त प्रमाणात जर लागवड केली तर भारतच नाही तर भारत देशाबाहेर सुद्धा आपल्याला पिकता येते.
आज प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जी योजना चालू केली आहे ती ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आम्हा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी असलेलं सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे. तसेच आम्ही सर्वजण मिळून कडधान्य पिकाच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ करू आणि आमच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल याची आम्हाला आशा आहे.
कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेम चेंजर ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत HP आणि इंटेल यांच्या HP ड्रीम अनलॉक्ड या उत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते असं सांगत हे तंत्रज्ञान प्रत्येकाच्या कल्पनेला आकार देऊ शकतं असं मुख्यमंत्री म्हणाले. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राज्यातून मोठ्या संख्येनं आलेल्या भाविकांनी काल अमरावती इथल्या श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमात तुकडोजी महाराजांना मौन आदरांजली अर्पण केली. दरम्यान नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठानं तुकडोजी महाराजांच्या गीत गायनाच्या विश्वविक्रमाची नोंद केली. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काल छत्रपती संभाजीनगर इथं हंबरडा मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारचं पॅकेज फसवं असल्याची टीका करत ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले,
50,000 रुपये हेक्टर ही काही माझ्या मनातली मागणी नाही, ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची मागणी आहे. कारण आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं. पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं तर जमिनी खरडून गेलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कर्जमुक्ती मागतोय, आता शेतकरी 50,000 रुपये हेक्टरी मागतोय, ते द्या ना तुम्ही. मी 3,500,000 रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1,00,000 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका.
राज्यात 5.5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप दिलेले असून पुढच्या 1.5 वर्षात आणखी 5 लाखांवर शेतकऱ्यांना राज्य सरकार सौर पंप देणार असल्याचं इतर मागासवर्ग आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पर्यावरणीय बदल, सध्याची स्थिती आणि आव्हानं या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. भारताला जगभरात पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था करण्याच्या प्रयत्नातही हे पाऊल महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास सावे यांनी व्यक्त केला. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव 5 बाद 518 धावसंख्येवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिल 129 धावांवर नाबाद राहिला. यासोबतच त्यानं एका कॅलेंडर वर्षात 5 शतकं करण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाचीही बरोबरी केली. दरम्यान वेस्ट इंडिजचा संघ आज आपल्या पहिल्या डावात कालच्या 4 बाद 140 धावसंख्येवरून खेळ पुढे सुरू करेल. BCCI रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून यात छत्रपती संभाजीनगरचा अंकित बावने महाराष्ट्राचं कर्णधार पद भूषवणार आहे, तर बीडच्या सौरभ नवले याची या संघात यष्टीरक्षक म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे यांनी ही माहिती दिली. अमरावतीच्या महाराष्ट्र पक्षीमित्र संस्थेचा यंदाचा पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ दिलीप यार्दी यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 आणि 2 नोव्हेंबर दरम्यान अमरावती इथं नियोजित 38व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. भविष्यातील पाण्याच्या गरजेप्रमाणे नियोजन करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्हा आकस्मिक पाणी आरक्षण बैठकीत ते बोलत होते. भविष्यातील गरज पाहता काही तालुक्यांसाठी पाणी आरक्षित करण्याची सूचनाही स्वामी यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीच्या औचित्यानं परभणी शहरात काल भव्य मेळावा पार पडला. त्यानिमित्त शहरात पथसंचलन करण्यात आलं. संघाचे सहसरकार्यवाहक अरुण कुमार आणि प्रमोद जाधव यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर इथंही काल पथसंचलन करण्यात आलं. यावेळी सहसरकार्यवाहक रामदत्त चक्रधर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचं नगर परिषदेमार्फत सुशोभीकरण करण्यात येत आहे. या कामाची सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी काल पाहणी केली. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 31 ऑक्टोबरपर्यंत मोबाईल कॅन्सर व्हॅनद्वारे कर्करोग तपासणी करण्यात येत आहे. काल फुलंब्री तालुक्यात बाबरा इथं 129 महिलांची तपासणी करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. PM धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादन आत्मनिर्भरता मोहिमेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेम चेंजर ठरेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 518 धावांवर घोषित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.